मूकं करोति वाचालम् पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपा तमहं वन्दे परमानन्दमाधवम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनीम् अम्बत्वाम् अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणी नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैस्ताङ्ग पदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुः सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकम् संसारतापशमनं समर्थं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तम् पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नौ नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवे ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुब्धमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानान्वचनानुभूतिपथिकः साक्षी स्वयं कापड़ी गार्हस्थे किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोहं योगरतं कृतार्थचरितम् वन्दे यतिं माधवम् स्वामी माधवनाथवल्लभमथो वैराग्यरत्नाकरम् प्रेमा भक्तसुशान्तदान्तसुहृदम् उत्तुङ्गधिं वत्सलम् सोऽहं बोधशुचित्वपूर्णसततम् तूर्यत्वमासादितम् वन्दे त्वां मकरन्दनाथयतिनम् रक्षस्वदीनाङ्कितम् बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
त्रिविधा भवति श्रद्धा देहिनां सा स्वभावजा सात्विकी राजसी चैव तामसी चेतिताम शृणु। संस्कार वशात किंवा गुणविपाकानी किंवा स्वभावाप्रमाणे उत्पन्न झालेल्या अशा तीन प्रकारच्या श्रद्धा देहामध्ये असतात। सात्विकी राजसी चैव तामसी चेतिताम शृणु। सात्विक राजस आणि तामस अशा या तीन श्रद्धा जीव चैतन्य प्राप्त करतं। त्या देहाच्या ठिकाणी दिसतात पण जीवाचे गुणधर्म म्हणून त्या असतात। आपण मागच्या वेळेला पाहिलं की अक्षर अशा परम आणि अक्षर अशा ब्रह्मापासून मूळ माया किंवा प्रकृती निर्माण झाली। अक्षरम ब्रह्म परमो आणि या अक्षर परम अशा ब्रह्माचा स्वभाव अध्यात्म उच्चते, त्याला अध्यात्म असं म्हटलेलं आहे। तीच मूळ माया अक्षर ब्रह्मापासून प्रकृती निर्माण होते, अक्षर ब्रह्मापासून मूळ माया निर्माण होते, त्या मूळ मायेपासून त्रिगुण निर्माण होतात। अक्षर ब्रह्मापासून ज्याच्या ठिकाणी किंचितही अहंता नाही पण जाणीव आहे अशा परमात्म स्थितीच्या मध्ये जेव्हा आपण आहोत अशी जाणीव निर्माण होते की आपण आहोत, एकोहम, मी एकच आहे, मी बहुविध व्हावं, तेव्हा प्रकृती निर्माण झाली असं समजलं जातं। ही जी प्रकृती निर्माण होते मूळ प्रकृती किंवा मूळ माया, ती आणि ब्रह्म याच्यात काहीच फरक नाही। तशी ती अक्षर अव्यय चैतन्यमय अशी स्थिती जशीच्या तशीच होती, पण त्या ठिकाणी अहंता निर्माण झाल्यामुळं आपल्या स्वरूपाविषयी अहंता निर्माण झाल्यामुळं त्या अक्षर ब्रह्माचा परम अक्षर ब्रह्माचा स्वभाव निर्माण झाला। स्वभावा अध्यात्म उच्यते असं म्हटलेलं आहे। त्याच्या ठिकाणी स्वचा भाव निर्माण झाला आणि हा जो स्वचा भाव आहे त्या भावाच्या अंतर्गतच त्रिगुण आहेत, सत्व रज आणि तम। अहंतेच्या आतच अहंतेच्या अंतर्गतच सत्व रज आणि तम हे तीन भाव राहतात आणि या तीन भावांपासून सत्व रज तम यांच्यापासूनच पंचमहाभूतात्मक सृष्टी निर्माण झाली. त्यांची जी परस्पर कार्य आहेत त्याच्यापासून भूतादी सर्व प्राणी मात्र मनुष्य मात्र निर्माण झाले. इथं ते असं म्हणतात की त्रिविधा भवती श्रद्धा देहिनाम सा स्वभावजा. देहामध्ये स्वभावाप्रमाणे उत्पन्न झालेली अशी तीन प्रकारची श्रद्धा आहे. तिथं जसं स्वभाव हा अध्यात्म उच्चते असं म्हटलेलं होतं तसा हा स्वभाव कोण स्वीकारतो? चेती म्हणजे जीव चैतन्यापाशी तो असतो. आपल्या ठिकाणी संस्कारवशात जीव जेव्हा पुढच्या गतीला प्राप्त होतो तेव्हा तो त्याची जी कर्म आहेत त्या कर्माचा समुच्चय संस्कार रूपाने घेऊन पुढे जातो आणि असा पुढे जात असताना सात्विक राजस आणि तामस असे जे संस्कार झालेले असतात त्याप्रमाणे त्याची प्रकृती घडते आणि त्या प्रकृतीला हाताला धरून तो पुढच्या जन्मामध्ये जातो. म्हणून गुणविपाकाप्रमाणे असं म्हटलेलं आहे. आपल्या कर्मांचा आपल्या जीवावर परिणाम होतो कारण जीव आपण बंधनात आहोत असं समजतो. आपण मुक्त आहोत असा जीवाला बोध नाही. जीवाला तसा बोध नसल्यामुळं प्रत्येक कर्माचं ओझं तो आपल्या स्वतःवरच घेतो आणि तशा प्रकारचं ते ओझं आपल्या स्वतःवर स्वीकारल्यामुळं त्याचे बरी वाईट परिणाम आणि संस्कार हे देखील तो ग्रहण करतो आणि या बरे वाईट परिणामांप्रमाणे संस्काराप्रमाणे त्याच्या ठिकाणी तीन प्रकारच्या श्रद्धा निर्माण होतात. सात्विकी राजसी चैव तामसी चेती. जीवाला या श्रद्धा प्राप्त होतात. तुम्ही असं समजा की अक्षर ब्रह्म त्याच्यापासून मूळ माया त्याच्यापासून त्रिगुण आणि विश्व त्रिगुणात्मकच आहे. जसं दूध असावं त्या दुधाचं दही करावं आणि ते दही घुसळावं आणि मग त्याच्यातून तीन पदार्थ बाहेर यावेत. एक म्हणजे ताक, दुसरं म्हणजे लोणी, ते लोणी कढवल्यावर तूप आणि त्या तुपाचा चोथा काही चोथा म्हणून राहतो त्याला बेरी असंही म्हणतात. असे एवढे पदार्थ त्या दुधामध्ये होते तसं त्या परब्रह्म सत्तेच्या ठिकाणी अव्यक्त अक्षर चैतन्य रूप अशा परब्रह्म सत्तेच्या ठिकाणी सात्विक राजस तामस भाव होते, पंचमहाभूत होती. आपण सर्वे देहाधिक देखील त्या ठिकाणीच होतो. जसं उलट्या क्रमानी हे सर्व जर विलीन झाले तर दुधात विलीन होतील किंवा व्हावेत दुधापासून निर्माण झाले, तसं उलट्या क्रमाने जेव्हा प्रलय होतो तेव्हा ही सगळी पंचमहाभूत एकमेकांमध्ये मिसळून नाहीशी होतात. आकाश अवकाशामध्ये नाहीसं होतं कारण आकाश नावाचा पदार्थ नाही. पृथ्वीच्या काही किलोमीटर जे वातावरण आहे ते आकाश आहे, बाकी अवकाश आहे. आणि पुढं जेव्हा भूत मात्रच नाहीशी होतील, पंचमहाभूतच नाहीशी होतील, तेव्हा या पंचमहाभूतांचे त्रिगुणात्मक जे गुण होते तर ते देखील सूक्ष्म रूपाने राहतील. ते नाहीसे होतील म्हणजे ते सूक्ष्म रूपाने राहतील आणि ते जेव्हा मूळ चैतन्याच्या ठिकाणी सगळंच समरस होऊन जाईल तेव्हा ते नाहीसे झाल्यासारखे जरी दिसले तरी देखील ते चैतन्यामध्ये तसेच शिल्लक राहतात. आणि पृथ्वीची परत जेव्हा उत्पत्ती होते तेव्हा उलट्या क्रमानी परत सगळं निर्माण होतं आणि सत्व रज तम निर्माण होतात, आपण निर्माण होतो. म्हणून हे जे संस्कार आहेत जीवावर होणारे, ते एकतर पृथ्वीचा प्रलय काल नाही, जीव अस्तित्वात आहेत आणि ते वेगवेगळ्या दशांना जीवनाला प्राप्त होतात. तसं आपल्या प्रत्येकाच्या ठिकाणी जो जीवभाव आहे, जी चेतना आहे, त्या चेतनेमध्येच सात्विक राजस आणि तामस भागाचं एक विशिष्ट मिश्रण आहे. त्रिविधा भवती श्रद्धा देहिनाम सा स्वभावजा, आणि ते संस्कार वशात आहे. कर्माप्रमाणे संस्कार आणि ते संस्कार जीव आपल्या स्वतःचे समजतो, असं असल्यामुळं त्याच्या ठिकाणी हा सात्विक राजस तामस असा भाव शिल्लक राहतो. याच्यावर निरूपण करत असताना ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, म्हणे पार्था तुझा अतिसो हेही आम्ही जाणत असो. तुझी मोक्षाची इच्छा आम्ही जाणतो, कारण सगळ्यांना शास्त्र कसं माहीत असणार. अर्जुनाचा जो प्रश्न आहे की ज्याला शास्त्र माहीत नाही, पण ज्याच्या ठिकाणी श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धेप्रमाणे तो यजन करतो, त्याला गती काय मिळते. श्रद्धा तर आहे, पण त्या श्रद्धेप्रमाणे यजन करत असताना सर्वांना एकसारखी गती मिळताना दिसत नाही. तुझी तळमळ मला समजते की तुझी तळमळ मुक्त होण्याची जरी असली तरी, म्हणे पार्था तुझा अतिसो हेही आम्ही जाणत असो, जे शास्त्राभ्यासाचा आडसो मानितोसी. की शास्त्राभ्यासाचा अडथळा, कारण ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलंय तसं, योग्य देशामध्ये जर जन्म नसेल, स्थळाच्या ठिकाणी जन्म नसेल, योग्य काळ जर प्राप्त झाला नाही तर, तसंच अभ्यास करून घेणारे जर गुरु मिळाले नाहीत तर, जर उत्तम योग्य संस्कार झाले नाहीत तर, त्याला शास्त्र समजणार कसं. आणि जर शास्त्र समजलं नाही तर मग त्याला काहीच गती नाही, त्याला ऊर्ध्वगती नाही. ऊर्ध्वगती करता तुझी असणारी तळमळ आम्ही समजतो, शास्त्राभ्यासाचा अडथळा तू मानतोस, जसा एकलव्य होता. लुटालुटी करणाऱ्या भिल्ल समाजातच जन्माला आलेला होता, गुणी होता, पण त्या भागातून जाणारी जी मंडळी असतात त्यांची, त्यांना लुबाडल्याखेरीज यांचा चरितार्थ चालत नाही. अशा समाजामध्ये जर निर्माण झाला, त्याच्या ठिकाणी श्रद्धा आहे, त्या श्रद्धेने तो यजनही करतो, त्याला गती काय. कर्णासारखा मनुष्य आहे की कुळ पुष्कळ चांगलं आहे, स्वतःच जन्मतः कुळ खूप चांगलं आहे, पण वाढला ज्या घरामध्ये, ज्या घरामध्ये मोठा झाला, त्या घरातल्या संस्काराप्रमाणेच त्याच्या पलीकडे त्याची बुद्धी उडी टाकू शकत नाही, त्याच्या पलीकडे तो उदात्त होऊ शकत नाही. तो एक प्रकारे क्षुद्र कोत्या मनोवृत्तीचा विकारी मत्सरी स्पर्धा करणारा, आपल्यापाशी सगळं असताना आपण मागं का पडतोय याचं वैषम्य ज्याला सातत्याने जाणवते आहे असा, आणि त्यापोटी जो सतत अस्वस्थ आहे असा, त्याला शास्त्राभ्यासाची कोणती सोयच नव्हती. याला कोणीही काही करू शकत नाही हे खरं म्हणजे उत्तर आहे. याला कोणी काही करू शकत नाही, म्हणून 18 व्या अध्यायामध्ये दैवम चैवात्र पंचमम असं भगवद्गीतेनेही मान्यच केलेलं आहे की दैव या नावाचा एक प्रकार पदार्थ असतोच. उत्तम कुळात जन्म झाला आणि संस्कार चांगले झाले, त्या संस्कारानुसार कर्म वगैरे घडली, चिंतन ही अनुकूल झालं, म्हणून तुम्ही इथं समोर ज्ञानेश्वरी ऐकण्यासाठी बसलेले आहात. याच्यापैकी जर काही लाभलं नसतं तर, पण श्रद्धा आहे अशा वेळेला तुम्ही काय केलं असतं? भगवंत म्हणतात की तुझी तळमळ खूपच चांगली आहे. नुसतं ध्येयाची श्रद्धा, झोंबो पाहसी परमपदा तरी तैसे हे प्रबुद्धा सोहोपे नोहे. मात्र हे मान्यच करायला पाहिजे की नुसती श्रद्धा आहे या भांडवलापोटी परमात्म प्राप्ती होऊ शकत नाही. ते तितकं सोपं नाहीये. श्रद्धा म्हणितलियासाठी पाते जो नये किरीटी, काय द्विजू अंत्यज घृष्टी अंत्यजू नोहे. एखादा ब्राह्मण म्हणजे उत्तम शुद्ध पवित्र कर्म असणारा, प्रसंगवशात ज्याची कर्म चांगली नाहीयेत अशा माणसाबरोबर त्याला दीर्घ काळ राहायला लागलं, तर अशा माणसाच्या संगतीचा परिणाम अशा चांगल्या माणसावर होईल की होणार नाही? काय द्विजू अंत्यज घृष्टी अंत्यजू नोहे. त्याच्या तोंडात देखील अपशब्द येतात, शिव्या येतात. माझ्या मित्राचे वडील, खूप चांगलं घर, पोलीस खात्यात होते, आम्हाला किल्ला करून द्यायचे. येता जाता जर चुकीचं वर्तन दिसलं तर रागवायचे. सज्जन मनुष्य, गंध लावत असत. त्यांची बदली झाली इथं कुठेतरी वेल्ह्याला का अशी बदली झाली बारामतीहून, आणि ते परत आले तेव्हा त्यांचा सगळा चेहरा मोरा बदललेला होता. कारण तिथं त्या 3-4 वर्ष तिथं जिथं राहिले तिथं सगळे पिणारी मंडळी होती, त्यांच्या नादाने त्यांना व्यसन लागलं आणि घरात एकदम 1:30-2 ला रडण्याचा भांडणाचा आवाज सुरू झाला. शांत चांगला वाडा आमचा. धडाधडा दारं उघडली, मोठी वाड्याची दारं उघडली, बाहेर गेले परत आत आले, असं काहीतरीच एक वातावरण निर्माण झालं. श्रद्धा म्हणितलियासाठी पाते जो नये किरीटी, काय द्विजू अंत्यज घृष्टी अंत्यजू नोहे. तो जरी चांगला असला तरी देखील तो कायम चांगला राहील संगतीपोटी. चांगला राहील याची कोणतीही खात्री नाही, भरोसा नाही. त्याची जर तामस व्यक्तीबरोबर सततच उठबस असेल, तुम्हाला तुमच्या वर्गात देखील आठवत असेल की तुमच्या वर्गात तशा प्रकारची जर चुकीची मुलं, आणि जर वर्गावर नीट नियंत्रण नसेल तर सगळ्या मुलांना तशा प्रकारचं वातावरण आवडायला सुरुवात होते, काही काळ तसा जातो. गंगोदक जरी झाले तरी मद्य भांडा आले, अगदी गंगेचं पवित्र उदक पण समोर तहान लागली म्हणून प्यायला आलं तर मद्य पात्रातून आलं. मद्य पात्र म्हणजे वेगळं काय असतं मला माहीत नाहीये, पण असं समजा त्या हिरव्या बाटलीतून आलं. आपण काहीतरी कल्पना करू, लेबल लावलेल्या चकचकीत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते घेऊ नये काही केले विचारी पा. काही केलं तरी ते घेऊ नये, ते मध्येही असेल गंगोदक देखील असेल, सांगता येत नाही, त्याला हात लावू नये असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. गंगोदक जरी झाले तरी मद्यभांडा आले ते घेऊ नये, काही केले विचारी पा. म्हणून आचरणाचा जो विवेक आहे तो विवेक असलाच पाहिजे. चंदनू होय शीतळू परी अग्निसी पावे मेळू. चंदन तसं उगाळलं, चंदनाचं गंध किंवा टिळा लावण्याची अशा करता पद्धत आहे की हे ठिकाणच खूप महत्वाचं आहे. कोणत्या ना कोणत्या पद्धतीने या ठिकाणाकडे जर लक्ष असेल तुमचं, तर तुम्ही इंद्रियांच्या वर, विषयांच्या वर, निर्विचारता, भगिनी वर्गाला देखील कुंकू म्हणून या ठिकाणी लावतात, पुरुष वर्गाला गंध या ठिकाणी लावतात. की संसारात असला तरी संसारापासून जरा अलिप्तता ही इथं दृष्टी असेल तरच राहील, एरवी नाही. आणि सगळ्या अंगाला जर चंदनाचा लेप लावला तर माहित नाही. मला एकदा दोनदा कोणी कोणी लावलेला मला आठवतो, पायाला, हाताला, तर किती शीतलता लाभते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात शीतळ आहे, मान्य आहे, परी अग्निसी पावे मेळू. पण त्या चंदनाच्या लाकडाचा आणि अग्नीचा जर स्पर्श झाला तरी हाती धरता धरिता जाळू न शके काही. तर एवढं चंदन शीतळ असेल तरी देखील हातात जर धरलं तर चटका बसणार नाही का किडाची आहे, आटतीये पुटी. किडाळ आठवत असताना म्हणजे सोनं आणि सोन्यामध्ये तांबं किंवा चांदी मिसळलेली असते आणि ते किडाळ बाजूला सारण्यासाठी म्हणून त्याला धग दिली जाते. का किडाची आहे, आटतीये पुटी, ते आटवतात जेव्हा. पडिले सोळे किरीटी, जे शुद्ध सोळा नंबरचं, असं जर आटवताना चुकून त्याच्यामध्ये पडलं. घेतले चोखासाठी नागविना, तर ते देखील त्याचा चोखपणा गमावतं, ते त्याच्यामध्ये मिसळून जातं आणि स्वतःचा चोखपणा गमावतं. मग जेव्हा किडाळच जळून जाईल, किडाळाचा दोष निघून जाईल, तेव्हा ते परत शुद्ध होईल. म्हणून संगती करता देखील आपल्या मनाला जपावं, आपल्या मनामध्ये, आपल्या विचारांमध्ये आपण जे पाहतो, आपण जे वाचतो, आपण जे ऐकतो, या सर्व प्रकारांनी आपल्यावर संस्कार होत असतात. आहाराची जी कल्पना आहे त्या कल्पनेमध्ये, आहार म्हणजे आपण जो आहार घेतो, सात्विक आहार, राजस, तामस, याच्यात काय वर्णन केले असतील ते, पण त्याच्या व्यतिरिक्त सर्व इंद्रियांचा आपला आपला आहार आहे. एखाद्या चांगल्या विचाराचा मनुष्य जरी असेल तरी त्यांनी जर भलतसलतं वाचलं, भलतसलतं पाहिलं, तर त्याच्या मनावर त्याचा परिणाम झाल्याखेरीज राहत नाही. ते किडाळ सगळं दूर झाल्याखेरीज, त्याचं मन परत शुद्ध झाल्याखेरीज काही गत्यंतर नाही. तो अस्वस्थ राहतो, तो विकारी बनतो, थोड्या काळाकरता तो संपूर्ण विकारी बनतो. स्वामीजी सांगायचे की महात्माजींनी त्यांच्या जीवनभरात सिनेमा पाहिलेला नव्हता. एकदा त्यांना प्रोजेक्टर आणून त्यांच्या आश्रमामध्ये कोणता रोड टू रोम असा काही एक सिनेमा दाखवला महात्माजींना, तर ते असं म्हणतात की तो सिनेमा पाहिल्यानंतर त्या रात्री मी सुखाने झोपू शकलो नाही. मला असं वाटतं की आपल्या आपण रोज सिनेमा पाहतो, टीव्हीवर रोज सुखाने झोपतो. महात्माजींमध्ये आणि आपल्यामध्ये आपल्याला एक प्रकारची इम्युनिटी, हे सगळं पचवण्याची शक्ती आली आहे की काय कोण जाणे, पण तसं नाहीये. आपलं मन त्या विचाराने भारलेलं असतानाच आपण झोपतो, त्याची शुद्धता बऱ्याच प्रमाणात आपण गमावून बसलेले आहोत. त्याच्या सहज आपण आहोत, त्यामुळंच आपलं जे व्यक्तिमत्व आहे त्या व्यक्तिमत्वामध्ये असं शुद्ध आणि हीन हे दोन्हीही सरसहा मिसळलेलं त्या कारणाकरता आहे. तैसे श्रद्धेचे दळवाडे अंगे कीर चोखडे परी प्राणीयांच्या पडे विभागी जाई. तशा प्रकारचे हे श्रद्धेचे समूह. जेव्हा प्राण्यांचा आणि त्यांचा म्हणजे आपला आणि त्यांचा सत्व रजतम यांचा संबंध येतो, त्रिगुणरूपी विभागाचा आणि आपला संबंध येतो, तेव्हा आपला तो स्वभाव होऊन जातो. आपण एक थोडा वेळ, एक दोन तीन मिनिट शांत डोळे मिटून चिंतन करू. हरि 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 स्वामी जी, स्वामी जी राम राम. तैसे श्रद्धेचे दळवाडे अंगे कीर चोखडे परी प्राणीयांच्या पडे विभागी जाई. ही त्रिगुणरूपी श्रद्धा, त्यांचे समूह, चोख असा जीवाचं स्वरूप सुरुवातीला परमात्म्यापासूनच आलेला, त्यामुळे एक प्रकारे शुद्ध असलं तरी देखील त्या जीवाच्या ठिकाणी हे जे श्रद्धेचे दळवाडे आहेत, समूह आहेत, ते जेव्हा या चोख अशा जीवाच्या विभागाच्या ठिकाणी त्याला स्वीकारावे लागतात, ते प्राणीये तव स्वभावे अनादि माया प्रभावे त्रिगुणाचे ची आघवे वळीले आहाती। तेव्हा ती व्यक्ती ते प्राणी स्वभावानीच अनादिसिद्ध अशा मायेच्या प्रभावामुळेच, जसं मूळ मायेमध्येच त्रिगुण समाविष्ट आहेत, त्रिगुणाचे ची आघवे वळीले आहाती। या सत्व रजतम यांनीच ते बनलेले राहतात। तेथ दोन गुण खाचती मग एक धरी उन्नती, ते तैसियाची होती वृत्ती जीवांची। मग त्यांच्या ठिकाणी सत्व रजतम हे तीन गुण असले तरी देखील कोणता तरी एक गुण अधिक प्रभावाचा असतो। दोन गुण खाचती म्हणजे दबलेले असतात आणि एका गुणाची उन्नती होते तेव्हा तो त्या गुणांचा समजला जातो, त्याच्या वृत्ती त्या गुणांनी अधिक प्रभावित होतात। म्हणजे रज आणि तम हे जर दबलेले असतील आणि सत्वगुण हा वर्धिष्णू झालेला असेल तर त्या जीवाची वृत्ती सर्वसाधारण सात्विक राहते। वृत्ती ऐसे मन धरिती, त्या वृत्तीसारखंच त्याचं मन संकल्प विचार तयार होतात। मना ऐसी क्रिया करीती आणि संकल्पासारख्याच क्रिया हातातून घडतात। आपल्या सगळ्या क्रियांना आपले मनोगत भाव कारण असतात। मनोगत भाव तसा नाही आणि ते आपल्या हातून घडलं असं होऊ शकत नाही। जसं तिसऱ्या अध्यायामध्ये अथ केन प्रयुक्तोयम पापम चरती पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलाद इव नियोजितः, असा अर्जुनाने प्रश्न विचारलेला होता। पाप मनुष्याच्या ठिकाणी का घडतं? त्याची इच्छा नसताना कोणीतरी बलपूर्वक त्याच्याकडून ते करून घेत आहे, इतक्या अगतिकपणाने तो पापाचरण का करतो? तेव्हा भगवंतांनी काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवा असंच उत्तर दिलेलं आहे। रजोगुणामुळे हे घडतं असं भगवंत म्हणतात। पण विनोबांनी त्याच्यावर टीप देताना अजून एक महत्वाची गोष्ट सांगितली की अर्जुन विचारतो की इच्छा नसते तर मनुष्य पाप का करतो, असा प्रश्न विचारलेला आहे। आणि भगवंतांचं उत्तर म्हणून ते म्हणतात त्याची स्वतःची इच्छा असते म्हणूनच तो पाप करतो। इच्छा नसताना आपल्या हातून काही घडतं असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ते खोटं असतं। तुमच्या अंतर्मनातून, तुमच्या सबकॉन्शियस अशा भावनेतूनच ते बाहेर आलेलं असतं, म्हणूनच तुम्ही कृती करता। कितीतरी तुम्हाला स्वतःला सांभाळायचं असं तुम्ही ठरवता, पण जेव्हा वेळ येते तेव्हा म्हणता की जाऊ दे एवढ्या वेळापुरतं। जसं चहा प्यायचा नाही असं एखाद्याने ठरवलं आणि चांगलं पाळलं, 15-20 दिवस पाळलं आणि मग कुठेतरी गेला नातेवाईकांकडं, मित्राकडं, मित्राच्या बायकोने चहा आणून दिला, कुठं आता तिला सांगा की मी चहा घेत नाही, एवढ्या वेळ पुरता घेऊन टाकू, असा त्यांनी का घेतला? त्याची इच्छा होती म्हणूनच घेतला, असंच त्याचं उत्तर राहतं। तेथ दोन गुण खाचती मग एक धरी उन्नती, तै तैसियाची होती वृत्ती जीवांची। वृत्ती ऐसे मन धरिती, मना ऐसी क्रिया करीती, केलिया ऐसी वरिती मरोनी देहे। आणि जशी कर्म करतो मनात येईल तसे, संकल्पाप्रमाणेच कर्म करतो आणि त्याची जशी ज्या प्रकारची कर्म असतात त्याच प्रकारची त्याची पूजा असते। आणि ही त्याचा देह पडेपर्यंत असते, मरोनी देह म्हणजे. तुम्ही व्यापारी लोक पूजा करतात ते कधी पाहिले? दुकान सुरू करायच्या वेळेला व्यापारी जेव्हा पूजा करतात ते तुमच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करतात, त्यांचं कुठेही लक्ष नसतं. किती एक भावे पूजा करायची याचा जणू तो आदर्श असतो. पूजा केल्यावर ते काय मागत असतील हे तुम्हाला माहितीये? तुम्हाला माहित नाही. तुका म्हणे जीव भाव देवापायी ठेवून या काही न मागती, अशा एखाद्या पुरुषाने केलेली पूजा तुम्ही कधी पाहिली आहे? हात जोडलेत, नमस्कार करतोय, काहीच मागत नाहीये. त्याला समजतं मला काय द्यायचं आहे ते. तो मला बरंच काही देऊ इच्छित असेल, मी जर थोडस काही मागेन आणि त्यांनी ते तेवढंच दिलं तर त्याला जे भरपूर द्यायचे ते एखाद वेळेला तो देणार नाही, अशी कोणाची मनोवृत्ती असते. मागायलाच नको, तो जे देईल ते. आणि कोणी हात जोडतात, नमस्कार करतात, आणि आत्मस्वरूपाचं स्मरण करतात. नमस्कार देवाला, देवाच्या आत असणारं जे स्वरूप आणि माझं स्वरूप हे एकच आहे असा भाव अंतःकरणात निर्माण होतो. या तीन नमस्कारांमध्ये फार अंतर आहे. तुमच्या घरी जर पुजारी येऊन पूजा करत असेल, सर्वसाधारणपणाने नाही पण कोणाकोणाच्या घरी पुजारी येऊन पूजा करून जातो, तो काय करत असेल? त्याचा नमस्कार कसा असेल? मी एकदा एका व्यक्तीनी माझ्या समोरच झालं, त्यांनी विचारलं, आईवर जोरात ओरडला की तो पूजा करायला अजून आला नाही? त्या म्हणाले अजून नाही आला, कालही उशिरा आला होता. हो, काल तो सकाळी 10 वाजता आला, आता 9:30 वाजता आले, 9:30 झाले तो आलेला नाहीये. एक झणझणीत शिविली त्यांनी की आता येईल तर लाथ मारून त्याला घालून देऊ म्हणाला. उद्यापासून मी पूजा करतो. आता हा पूजा करत असताना याचा भाव काय असेल? इतके पूजेची आवड होती तर मग पुजारी कशा करता नेमला? म्हणून वृत्तीसारखं मन, मनासारखी क्रिया, जी क्रिया आहे त्याच बेताची पूजा, आणि हे मरेपर्यंत चालू राहतं. तो संस्कार कसे मिळवतो हे ज्ञानेश्वर महाराज सांगतायत. बीज मोडे झाड होये, झाड मोडे बीजी सामाये. बीज रुजतं आणि केवढं मोठं, एका बीजापासून केवढा मोठा वृक्ष होतो. आणि ते सगळं झाड, त्या झाडाला असंख्य फळं आणि त्याच्यात बिया असतात, त्या बीमध्ये जणू सगळं झाड समावून गेलेलं असतं. ऐसे मी कल्पकोडी जाये परी जाती न नशे. त्या झाडाची जी जात असते ती जात युग गेली, कल्प गेली तरी देखील तशीच राहते. पियापरी येये अपारे होत जात जन्मांतरे. तशीच आपलेही जन्म जन्मांतर अशी होत राहतात. आपण जी कर्म करतो ती संस्कारानुसार करतो, आणि तशीच तशीच त्याच त्याच भावानी कर्म करता करता जीवावर तसेच तसेच पक्के संस्कार होत राहतात. तरी त्रिगुणत्व न व्यभिचरे प्राणियांचे, पण त्रिगुणत्वामध्ये सहसा फेरबदल होत नाही, काही बदल होत नाही। म्हणून प्राणियांच्या पैकी पडिली श्रद्धा अवलोकी ते होय गुणासारिखी तिही यया। म्हणून प्राण्यांच्या मध्ये त्यांना जी श्रद्धा प्राप्त झालेली असते ती या तीन गुणांप्रमाणे असते, सात्विक राजस आणि तामस। विपाये वाढे सत्व शुद्ध, शुद्ध सात्विक भाव विपायानी जर वर्धिष्णू झाला तेव्हा ज्ञानासी करी साद, तेव्हा तो ज्ञानाला साद द्यायला सुरुवात करतो। जळत हृदय माझे जन्म कोट्यानुकोटी, मजवरी करुणेचा राघवा पूर लोटी, हाक मारायला सुरुवात करतो। परी एका दोघे दोघे वोखद येर आहाती, त्याच वेळेला त्याच व्यक्तीच्या ठिकाणी असणारे हे जे सत्व आणि रज हे जे दोन गुण आहेत ते त्याच व्यक्तीच्या ठिकाणी विरुद्ध वर्तन करतानाही कधी कधी आढळतात। तो कधी कधी रजतमांच्याही सापळ्यामध्ये सापडतो। तेव्हा सत्वगुणी जरी असला, ज्ञानी ज्ञानाला साद देणारा असला तरी देखील कधी कधी अगदीच राजस होऊन जातो किंवा तामस होऊन जातो। सत्वाचे नि अंग लगे ते श्रद्धा मोक्ष फळा रिगे, तव सत्व तम उगे कापा राहती। सत्वाच्या अंग लगे अंग लगे म्हणजे सत्व गुण अंगीकारल्यामुळं श्रद्धेला देखील मोक्ष फळ यायला सुरुवात होते। पण इतकं सोपं आहे का? रज आणि तम त्याचे पाय ओढल्याखेरीज राहत नाहीत। नुसती सत्वाची भरपूर भरभराट असं ते होऊ देत नाहीत। परमार्थ याच कारणाकरता अवघड जातो। तुमच्यातल्या सत्वगुणामुळेच तुम्ही सद्गुरूंकडे खूप आकर्षित होता आणि खूप आकर्षित झाल्यानंतर कालांतराने रज गुण अथवा दुसरा तमोगुण या कशाची तरी वृद्धी झाली रे झाली की तुमचं येणं तितकं कमी, आता तेवढं जमत नाही असं म्हणायला सुरुवात होते। तुम्हालाच मागं खेचणारे असतात। मोडोनी सत्वाची त्राये रजोगुण आकाशे जाये, तेव्हा तेची श्रद्धा होये कर्म केरसुणी, काय ज्ञानेश्वर महाराज लिहितात। सत्वाची सगळी ताकद मोडून जेव्हा रजोगुण आकाशा एवढा मोठा होतो तेव्हा तीच श्रद्धा ही कर्म केरसुणी होते। केरसुणी जसा केर काढते तशी यांची श्रद्धा यांच्याकडून कर्माचा केर काढून घ्यायला सुरुवात करते। सगळ्या कर्मांमध्ये हात घालतो कशा करता? पैसा बनवायचा आहे बस, म्हणजे भाषा देखील खूप बदलायला सुरुवात होते। त्याच्याकरता आम्ही काहीही करू असं म्हणायला सुरुवात होते। मग तमाची उठी आगी तेव्हा तेची श्रद्धा भंगी, आणि जेव्हा तम हा आगीसारखा भडकतो तेव्हा तीच श्रद्धा भंग पावते। हो लागे भोगा लागी भलते या, मग भलते सलते कोणतेही भोग घ्यावेत, अशा प्रकारचं त्याचं जीवन सुरू होतं। सत्वानुरूपा श्रद्धा ही सत्वानुरूप असते, आणि श्रद्धा नसलेला जो पुरुष असतो तसा जवळपास कोणीही नसतो। मनुष्य हा श्रद्धेचाच निखिळ ओतलेला असतो आणि तो श्रद्धेनीच केवळ काम करत असतो। श्रद्धेप्रमाणे संकल्प, संकल्पाप्रमाणे निष्ठा, निष्ठेप्रमाणे प्रयत्न, असं त्याचं जीवन चालू असतं। हे ज्ञानेश्वर महाराज भगवंत काय सांगतात आपण पुढच्या वेळेला बघू। हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्. ओम शांतिः शांतिः शांतिः. हरि 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 हरि. ज्ञानोबा माहुलिये प्रभु स्वामी जी स्वामी जी. हराम 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 हराम. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि.